राज्यामध्ये अफजल खानाचा वकील कृष्णाजी भास्कर तेथे आलेला आहे आणि शिवाजी राजाला तो त्याच्या भाषा शैलीमध्ये शिकवायला लागलेला आहे की शिवाजी राजे तुमचे वडील शहाजी आमच्या इथं नोकरी करतात, तसं तुम्ही पण चला, तुम्हाला पण पगार देऊ, तुम्हाला वाडा देऊ. यावर शिवाजी राजे काही बोलले नाही, राजानं नुसतं स्मित हास्य केलं. राजे काय म्हणाले, काका खानानं तुझा पुरात नंगा नाच केला, पंढरपुरामध्ये गायी कापल्या, अनेक मुलीवर बलात्कार केले, हे खान करतो हे तुम्हाला पटत असल तर त्याला माझा नाईलाज आहे. कृष्णाजी भास्कराची पापणी लवली गेली आणि त्या ठिकाणी दोघांचा गुप्त खलबत झालं आणि त्याच भीतीमध्ये अफजल खानाचा आणि शिवाजी राजाच्या भेटीचा दिवस ठरला गेला. भेटीचा दिवस ठरला, दिवस ठरला, भेटीचा दिवस ठरला, दिवस ठरला. एक मावळा याच समयाला, एक मावळा याच समयाला राजाच्या भेटीस आला, राजाच्या भेटीस आला. प्रणाम शिवरायाला, शिवरायाला दिरहाजी,
शिवरायाला दिरहाजी, शिवरायाला दिरहाजी.
शिवाजी राजे प्रणाम, आपण अफजल खानाच्या भेटीला निघाले हे आम्हाला समजलं आणि म्हणून आम्ही तुमच्या भेटीसाठी आलेलो आहोत. राजे या स्वराज्यासाठी मी माझा प्राण सुद्धा अर्पण करील. आपण आता संपूर्ण माझ्या कुटुंबाचा प्राण मागा आता देतो राजे. तेव्हा त्याच्यात राजाला गहिवरून आलं. शिवाजी राजे म्हणत आहे, तुम्ही जा, पुढची तयारी करा, माझ्यासाठी जगदंबा ही सदैव माझ्या पाठीशी आहे. आणि शिवाजी राजे खानाच्या भेटीला निघालेले. हर हर
महादेव.
राजे निघाले जेव्हा पायथ्याला, जेव्हा पायथ्याला ही बातमी अफजल खानाला, ही बातमी अफजल खानाला, अफजल खानाला. आनंद झाला खानाला, झाला खानाला दिरहाजी,
झाला खानाला.
अफजल खान हा ठरलेल्या वेळेच्या अगोदर येऊन त्या शामियान्यामध्ये बसला होता. त्यावेळी शिवाजी राजे हे प्रतापगडाच्या पायथ्याकडे निघाले होते. राजाला त्यावेळी समजलं की अफजल खानाचा एक खास माणूस सय्यद बंडा हा खानाच्या जवळ आहे आणि म्हणून राजानं आपल्या वकिलामार्फत निरोप पाठविला की सय्यद बंडाला बाजूला करा, नाही तर मी पुन्हा घरावर जात आहे. खानानं विचार केला की हातातोंडाशी आलेली शिकार गमवावी लागेल आणि म्हणून खानानं सय्यद बंडाला बाजूला केला आणि ही बातमी शिवाजी राजाला दिली. आणि शिवाजी राजे या पाला पाला मधून त्या पाला पाला मधून निघालेले आहेत. खानाच्या शामियान्याच्या दिशेने निघालेले आहेत. त्यावेळी मात्र त्यांच्या बरोबर चाललेल्या निवडक सैनिकांच्या डोळ्याला आसू आली होती की आपला राजा ही आपल्या राजाची शेवटचीच भेट आहे आणि म्हणून ते परमेश्वराला त्या जगदंबेला प्रार्थना करीत होते. प्रार्थना